पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 3. अहो बुद्धिहीन गलतीकारानो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हास कोणी भुलवले आहे? मला तुम्हापासून इतके समजावून घ्यायचे आहे की तुम्हा जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्याने मिळाला की सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय? म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्याने करतो की सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो? ज्याप्रमाणे आब्रामाने देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्व असे गणण्यात आले तसे हे झाले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वास ठेवतात तेच आब्रामाचे वंशज आहेत आणि देव परराष्ट्रांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने आब्रामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू आब्रामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यात जो टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले असा शास्त्रलेख आहे. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की आब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रांना मिळावा म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आणि बंधूंनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करार देखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही. आता जी वचने आब्रामाला व त्याच्या संतानाला दिली होती तो संतानांना असे अनेकाविषयी म्हणत नाही पण तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे. आणि मी हे म्हणतो की देवाने तो करार आधी स्थापल्यावर 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते यापुढे अभिवचनाने होणार नाही. परंतु आब्रामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले तर मग नियमशास्त्र कशाला? कारण ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्या द्वारे नेमून आले. मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकासाठी असतो तरीही देव तर एकच आहे. तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी त्याऐवजी नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले या उद्देशासाठी की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापूर्वी हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्या अगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रकवालीत ठेवले होते. यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक होते. पण आता विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही आब्रामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारिस आहात.